for this final session to Leviticus chapter 4, please.
या शेवटच्या सत्रामध्ये जात असताना आपण लेवीय चौथ्या अध्यायाकडे वळूया.
As the Lord gives help, I want to speak this afternoon about the offerings for sin.
आणि पापांबद्दलचे जे अर्पण आहे त्याबद्दल ह्या संध्याकाळच्या सत्रात मी बोलू इच्छित आहे.
And then tomorrow, if the Lord hasn't come, God willing, we will speak about the peace offering in chapter 3.
आणि उद्या जर प्रभू येणार नसेल तर आपण तिसऱ्या अध्यायातील शांतर्पणाचा अभ्यास करू.
Now, I think we will read in chapter 4.
चौथ्या अध्यायामधून वाचत असताना
and I think what we will do is just point out, first of all, in chapter 4, one or two verses that you can look at later to give you the flavor of the chapter.
या अध्यायाचं मर्म कळण्याकरिता बस थोडीशी चव तुम्हाला देऊ इच्छितो म्हणून दोन तीन वचनं सुरुवातीला बघूया.
First verse I want you to look at, please, is verse 3.
प्रथमतः तिसऱ्या वचनाकडे बघा.
If the priest that is anointed to sin.
म्हणजे अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले तर.
Verse 13.
तेरा वचन.
If the whole congregation of Israel sin.
इस्रायलच्या सर्व मंडळीकडून चुकून पाप घडले तर.
Verse 22.
बावीसा वचन.
When a ruler hath sinned.
जेव्हा एखाद्या अधिपतीने दोष केला पाप केलं तर.
Verse 27.
सत्तावीसा वचन.
If any one of the common people do sin.
एखाद्या सामान्य लोकांपैकी कोणी दोष किंवा पाप केले तर.
Come again to those verses.
पुन्हा त्या वचनांकडे बघा.
We'll go backwards through them.
पुन्हा त्याकडे बघूया.
Verse 27.
सत्तावीसावं वचन.
If any one of the common people sin through ignorance.
सामान्य लोकांपैकी कोणी चुकून पाप केले असेल तर.
Verse 22.
बावीसावं वचन.
When a ruler hath sinned and done somewhat through ignorance.
एका अधिपतीने जर चुकून एखादे पाप केले असेल तर.
Verse 13. If the whole congregation of Israel sin through ignorance.
तेरा वचन. जर सर्व इस्रायलच्या मंडळीकडून चुकून पाप घडले असेल तर.
Verse 3.
तिसरे वचन.
If the priest that is anointed do sin according to the sin of the people.
अभिषिक्त याजकाने लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप केले असेल तर.
Do you see the difference?
तुम्हाला फरक कळाला का?
Where the priest is mentioned, where the priest is concerned, ignorance is not supposed.
याजकाच्या पापाबद्दलचा उल्लेख करत असताना चुकून पाप केले असं म्हटलेलं नाही.
The whole congregation or a ruler or any of the common people could sin through ignorance.
सर्व मंडळी असो अधिपती असो किंवा सामान्य लोक असो चुकून ते पाप करू शकत होते.
But not the priest. The priest would never sin through ignorance.
परंतु याजक चुकून पाप करत नाही.
Because as many years later Malachi the prophet would write, the priest's lips should keep knowledge.
कारण नंतर अनेक वर्षांनंतर मलाखी लिहिणार होता याजकाच्या मुखातून ज्ञानाची वाणी प्रगट व्हावी.
And the word of the Lord is sorted his mouth.
आणि देवाचं वचन हे त्याच्या मुखाने प्रगट केलं जात आहे.
It is not anticipated that a priest would be ignorant of divine rules.
म्हणून दैवी नियमांच्या बाबतीत याजक हा माहित नसलेला असा असू नये.
So you see in chapter 4 the emphasis is on this, who sinned?
म्हणून चौथ्या वचनाचा मुद्दा काय आहे कोणी पाप केले.
Who sinned?
कोणी पाप केले.
But when you read of the trespass offering in chapter 5,
परंतु जेव्हा पाचव्या अध्यायातील दोषार्पण तुम्ही अभ्यास कराल,
the emphasis is this,
तिथे जोर कशावर दिला आहे.
What did the person do?
त्या व्यक्तीने काय केलं आहे.
You don't read of the different sections of the community,
तिथे तुम्ही समाजाचे केलेले वेगळे वेगळे गट वाचत नाही.
But you read a long catalog of different crimes.
परंतु तुम्ही त्यांनी केलेल्या अनेक चुकांचा दोषांचं यादी केलेली आढळते.
So for simplicity,
म्हणून समजून घ्या.
Chapter 4, the question is who sinned.
चौथ्या वचनामध्ये प्रश्न हा आहे कोणी पाप केले.
Chapter 5,
पाचव्या अध्यायामध्ये
what has he done?
काय त्याने पाप केले.
The person is emphasized in chapter 4.
चौथ्या अध्यायामध्ये व्यक्तीवर जोर आहे.
His deeds are emphasized in chapter 5.
पाचव्या अध्यायामध्ये त्या व्यक्तीच्या कृतींवर जोर दिला आहे.
What a man has done is in chapter 5.
पाचव्या अध्यायामध्ये त्या मनुष्याने काय केलं त्याच्यावर जोर आहे.
व्हॉट अ मॅन इज इन चॅप्टर 4.
चौथ्या वचनामध्ये तो मनुष्य कोण आहे त्याच्यावर जोर आहे.
रिमेंबर व्हेन वी लुक्ड एट द बेगर ऑफ साम 113.
स्तोत्र 113 मधून त्या दरिद्री भिकाऱ्याला पाहिलं, आठवण करा.
That the most amazing part of the work of transforming a beggar into a prince.
एका भिकाऱ्याला राजकुमार करण्याचे जी प्रक्रिया आपण पाहिली.
The amazing part is not washing him.
त्याला धुण्यामधील प्रक्रिया अद्भुत आहे असं नव्हे.
The amazing part is not dressing him.
त्याला राजकुमाराचे वस्त्र घालणं अद्भुत आहे असंही नव्हे.
The amazing thing is not setting him amongst other princes.
इतर राजकुमारांबरोबर त्याला बसवणं ते अद्भुत आहे असंही नाही.
The amazing thing is to make the man be a prince.
अद्भुत गोष्ट ती आहे की त्या माणसाला राजकुमार करणं आहे.
नॉट जस्ट लाईक लाईक हिम,
फक्त त्याच्यासारखा नव्हे.
नॉट जस्ट ड्रेस लाईक हिम,
फक्त त्याच्यासारखं कपडे घालणारा नव्हे.
बट टू ऍक्च्युअली बी अ प्रिन्स,
परंतु तो राजकुमार आहे.
अँड गॉड टेक्स अ मॅन,
मग देव असा मनुष्य घेतो.
अँड थ्रू सॉल्वेशन ही मेक्स हिम समथिंग कम्प्लीटली डिफरंट.
तारणाच्या द्वारे तो त्याला अगदी वेगळा असा घडवितो.
God doesn't find something in us that he can improve.
देव आपल्यामध्ये अशा काही गोष्टी पाहत नाही की ज्यांना आपल्याला सुधारायचे आहेत.
There is nothing, absolutely nothing about me naturally that I can give to God.
नैसर्गिकरित्या माझ्यामध्ये अजिबात काहीच नाही की जे मी देवाला देऊ शकेल.
There is only one thing to do with the old person and that's to put him to death.
एकच गोष्ट ह्या जुन्या मनुष्याच्या बाबतीत करू शकतो ती अशी त्याला ठार मारलं पाहिजे.
सो वेन वी लुक एट दीज टू ऑफरिंग्स विच टुगेदर आर गोइंग टू गेट रिड ऑफ एव्हरीथिंग दॅट ऑफेंड्स गॉड इन द सिनर.
ह्या दोन अर्पणांचा आपण अभ्यास करताना हे पाहत आहोत की अशा काही गोष्टी ह्या व्यक्तीच्या जीवनात आहे ज्याच्यामुळे देवामध्ये याच्यामध्ये भिंत आलेली आहे, त्या गोष्टी काढणं.
टू इम्पॉर्टंट थिंग्स कम आउट ऑफ इट.
दोन महत्वाच्या गोष्टी.
एव्हरीथिंग द मॅन हॅज डन मस्ट बी राइटियसली डेल्ट विथ.
जे काही माणसाने केलं आहे त्याचं न्याय नीतीने केला गेला पाहिजे.
And what the man is himself has to be changed.
आणि तो मनुष्य स्वतः काय आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आलं पाहिजे.
Thus teaching us that in the work of the Lord Jesus on the part of the sinner.
याच्याद्वारे हे कळून चुकतं की एका पापी व्यक्तीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं कार्य.
It is not just a matter that my sins are forgiven.
हे फक्त त्यामध्ये पुरेसं एवढं नाही की त्याने माझ्या पापांची क्षमा केली.
But to quote Paul writing to the Corinthians.
परंतु जसं पौल करिंथ मंडळीला लिहितो.
If any man is in Christ.
जर एखादा ख्रिस्त येशूमध्ये आहे.
He is a new creature.
तर तो नवी उत्पत्ती आहे.
What he is changes.
तो काय आहे बदललं.
So that old things pass away.
म्हणून जुने ते होऊन गेले.
All things become new.
पहा ते सर्व नवे झाले आहे.
इन आर कंट्री अँड आय एम शुअर इन युअर्स एज वेल देर आर मेनी प्रोग्राम्स दॅट आर रन टू रिहॅबिलिटेट पीपल हू हॅव प्रॉब्लेम्स.
आमच्या असो की तुमच्या देशात असो, ज्यांच्यामध्ये समस्याने दडलेले असे लोक आहेत यांना घेऊन सुधारण्यासाठी अनेक उपक्रम सरकार करतात.
A man might be addicted to alcohol.
एखादा दारुडा असेल.
He might be dependent on chemical substances.
आणि काही अशा द्रव्यांना तो प्राशन करत असेल.
Now all these programs that men run and God bless them in their work.
आणि हे जे उपक्रम माणसांनी केले त्यांना सुधारण्यासाठी देवाने निश्चित त्यावर आशीर्वाद दिला.
They are trying to make the man change his ways.
त्या माणसाने त्याचे मार्ग बदलावेत, दारू सोडावी असे उपक्रम.
They may succeed, they may not.
आणि ते कदाचित सोडू शकतील, कदाचित सोडणार पण नाही.
But no man and no human program can change the man himself. He is what he is.
परंतु माणसाला कोणताही उपक्रम किंवा कोणताही व्यक्ती कधीही परिवर्तन करू शकत नाही.
That's why the gospel is unique.
आणि म्हणून सुवार्ता एकमेव अशी आहे.
Because when we got saved, God didn't only deal with what we had done, he dealt with what we are.
म्हणून जेव्हा आपलं पापांची देवाने आपल्याला क्षमा केली, देवाने फक्त आपण काय केलं त्याची क्षमा केली एवढं नव्हे, आपण काय आहोत त्याच्यावर त्याने कार्य केलेलं आहे.
He righteously dealt with the sins that we had committed.
जी पाप आपण केली त्या पापांचा त्याने नीतीने न्याय केलेला आहे.
But he also delivered us from sin as a master.
परंतु जे पाप आपल्यावर वर्चस्व करणार होतं त्याच्या अधीनतेतून पण त्याने आपल्याला सोडवलं.
Now this teaching is especially important.
हा अभ्यास अगदी महत्वाचा आहे.
For you, dear brethren, who preach the gospel.
जे तुमच्यापैकी अनेक जण सुवार्ता सांगायला जातात.
And if you are a gospel preacher or you aspire to being a preacher of the gospel,
जर तुम्ही सुवार्ता सांगणारे आहात किंवा सुवार्ता सांगण्याची तुम्ही इच्छा धरतात,
you must study and immerse yourself in the epistle to the Romans.
तर रोमकरासचं पत्र तुम्ही व्यवस्थित अभ्यास करण्याची गरज आहे.
The first 8 chapters are the doctrine of the gospel.
पहिले 8 अध्याय रोमकरास पत्रातील हे सुवार्तेचं सिद्धांत सांगतात.
And they describe for us how God can remain just and yet be the justifier of him that believeth in Jesus.
त्या अध्यायातून हे शिकायला मिळतं की देव कसा नीतिमान आहे आणि तो त्याच्यावर विश्वास येशू ख्रिस्ताच्या द्वारे ठेवणाऱ्यास कसं नीतिमान ठरवितो.
How can a holy God and a righteous God accept sinners into his presence?
कसे बरं एक नीतिमान आणि पवित्र परमेश्वर एका पापी व्यक्तीला स्वतःच्या सहभागितेमध्ये स्वीकारू शकेल?
And do so in such a way that the question of their sins will never arise again.
आणि हे तो अशा प्रकारे करतो की पुन्हा त्याचे पाप कधी वर डोकं काढू शकणार नाही.
And to do so in such a way that their former master can never lay hold of them again.
पुन्हा असं कार्य करतो की जेणेकरून पाप त्यांचं वर्चस्व करणारा मालक त्यांच्यावर नियंत्रण पुन्हा करू शकणार नाही.
So those first 8 chapters of the Roman epistle,
म्हणून रोमकरास पत्रातील पहिले 8 अध्याय,
are going to teach us how there is righteous deliverance from sins,
या पापांमधून आपल्याला कसं नीतीच्या द्वारे सुटका आहे त्याबद्दल शिक्षण आहे.
And
आणि
how there is deliverance from sin as a master.
पाप जो वर्चस्व करणारा नियम आहे त्यातून कशी सुटका आहे.
So we need to understand the difference between sin and sins.
म्हणून पाप आणि पापे एकवचन आणि अनेकवचन ह्याचा फरक समजून घेणं महत्वाचं आहे.
The reason we are sinners,
आपण पापी असल्याचं कारण काय,
that's what we are,
आपण आहोत ते.
The reason we are sinners is because of what Adam did in Genesis chapter 3.
उत्पत्ती 3 मध्ये आदमाने काय केलं त्यामुळे आपण पापी आहोत.
You are not a sinner because of anything you have done.
तुम्ही काही केलं म्हणून तुम्ही पापी गणले गेला असं नाही.
That's a basic point, but you must understand it.
हा मूळ मुद्दा आहे परंतु तो माहित असणं गरजेचं आहे.
So during the interval I had the pleasure of holding in my arms that lovely little girl of Rogers and his wife.
जेव्हा मध्यंतराची वेळ होती तेव्हा रॉजर्सचं लहान बाळ मी माझ्या हातात घेतलं.
Beautiful little girl.
सुंदर मुलगी.
She can't speak.
ती बोलू शकत नाही.
She has never learned anything.
तिने काही अजून शिकलं नाही.
She has never been able to do anything other than feed from her mother.
आपल्या आईपासून दूध पिणं ह्यापेक्षा तिला आणखी काही ठाऊक नाही.
Beautiful child.
सुंदर मुलगी.
And she's a sinner.
परंतु ती पापी आहे.
Why she is sinner?
का ती पापी आहे?
Not because she has done anything.
तिने काही केलं म्हणून नव्हे.
She's a sinner because of what Adam did.
आदमाने काय केलं म्हणून ती पापी आहे.
Now the reason this is so important for us to understand is this.
हे समजणं आपल्यासाठी ह्याकरिता महत्वाचं आहे.
When you read through the Roman epistle,
जेव्हा तुम्ही रोमकरासचं पत्र वाचता,
you will never find that God is angry with the sinner or that his wrath comes upon the sinner because of what he is.
एक व्यक्ती कोण आहे कसा आहे ह्याच्यामुळे देवाचा पापावर क्रोध त्या व्यक्तीच्या जीवनात येतो असं नाही.
यू रीड ऑफ्टन ऑफ गॉड्स रॉथ इन द रोमन्स.
रोमकरास पत्रामध्ये तुम्ही देवाच्या क्रोधाबद्दल वारंवार वाचाल.
बट हिज रॉथ इज नेव्हर डायरेक्टेड टू अ मॅन बिकॉज ऑफ व्हॉट ही इज.
तो काय आहे ह्याच्यामुळे कधीही देवाचा क्रोध त्याच्यावर येत नाही.
सी गॉड वुड बी अनरायचस इफ ही हेल्ड मी रिस्पॉन्सिबल फॉर बीइंग अ सिनर.
जर देवाने मला पापी म्हणून माझ्यामुळे गणलं तर कदाचित देव अनितिमान ठरेल.
आय डिडंट आस्क टू बी बॉर्न.
मी म्हटलंच नव्हतं कधी की मला जन्मास घाल.
आय जस्ट टर्न्ड अप ऑन द डे.
बस मी आलो जन्मास.
अँड येट द बायबल टेल्स मी.
तरी पवित्र शास्त्र मला शिकवतं
दॅट इन दॅट मिरेकल ऑफ ग्रोथ इन माय मदर्स वूम.
त्या चमत्कारामध्ये जेव्हा मी आईच्या उदरामध्ये घडलं जात होतो,
आय वॉज अ सिनर.
मी पापी होतो.
फ्रॉम कन्सेप्शन आय वॉज अ सिनर.
गरोदर असल्याच्या क्षणापासून मी पापी होतो.
बिकॉज आय वॉज बिईंग बॉर्न इन टू अ फॅमिली, अ ग्रेट बिग फॅमिली हुज हेड इज आदम.
कारण मी अशा कुटुंबात जन्मास येत होतो, अशा एका मोठ्या कुटुंबात जन्मास येत होतो त्याचं मस्तक शीर आदम होता.
And what Adam did as the head of the human race, what Adam did has had its effect upon everybody who is linked with him by natural birth.
मनुष्य जातीचा मस्तक आदम असल्या कारणाने त्याच्याशी संबंधित जे कोणी जन्मास आले ते सर्व त्याच्यासारखे पापी म्हणून जन्मास आले.
I take my nature from Adam.
मी माझा स्वभाव आदमापासून घेतो.
He was a sinner.
तो पापी होता.
I'm a sinner.
मी पापी आहे.
Because of what he did.
त्याने काय केलं त्याच्यामुळे.
And the Bible teaches me in Romans 5 and verse number 12.
रोमकरासपत्र 5:12 मध्ये पवित्र शास्त्र मला हे शिकवतं.
By one man sin entered into the world.
एका मनुष्याच्या द्वारे जगात पाप शिरले.
And death by sin.
आणि त्या पापामुळे मृत्यू शिरला.
Death is a consequence of sin coming into the world.
या जगामध्ये पापाचा परिणाम मृत्यू ठरलेला आहे.
The death, the estrangement that Ian has taught us from Ephesians 2.
इफिसकरासपत्र 2 मधून बंधू इयान यांनी मृत्यूच्या बाबतीत आपल्याला सांगितलं.
Spiritual alienation from God.
देवापासून आध्यात्मिकरित्या ताटातूट केलेले.
That was the death that happened immediately that Adam sinned.
ज्या क्षणी आदमाने पाप केलं त्या क्षणी तो मृत्यू तिथे आला.
Physical death is also an outcome.
शारीरिक मृत्यू पण त्याच्यानंतर पुन्हा कार्यरत झाला.
So Paul teaches the Romans that when Adam sinned, death came in with sin.
म्हणून पौल रोमकरासपत्र लिहिताना शिकवितो की जेव्हा आदमाने पाप केलं त्या पापाबरोबर मृत्यू पण जगात आला.
I'm a sinner because I'm linked with Adam by birth.
मी जन्मामुळे आदमाशी निगडित असल्यामुळे मी जन्माचाच पातकी आहे.
And being a sinner,
आणि एक पापी असल्यामुळे,
makes me subject to death.
मी मृत्यूच्या अधीनतेमध्ये आहे.
There is not one of us who is not subject to death.
आपल्यापैकी कोणी एकही असा नाही की जो मृत्यूच्या अधीन नाही.
Why can death claim me?
का बरं मृत्यू माझ्यावर मला मागतो माझ्यावर जोर करतो.
Because I'm a sinner.
कारण मी पापी आहे.
Why am I a sinner?
का मी पापी आहे.
Because of what Adam did.
आदमाने काय केलं म्हणून.
Now, you see how important it is that the Lord Jesus, when he came into the world to take upon himself absolute and true humanity, you see why he must be born of a virgin.
आता पहा हे यासाठी इतकं महत्वाचं आहे की का प्रभू येशू ख्रिस्त देहधारी म्हणून आला. मरियेच्या उदरातून त्याने कुमारी मरियेच्या उदरातून त्याने जन्म घेतला एक मनुष्य म्हणून.
He is to be true and genuine humanity. He must be of the seed of the woman.
तो एक स्त्रीचे संतती आणि एक परिपूर्ण मनुष्य असण्याची गरज आहे.
But he must not be of the seed of the man.
जेणेकरून तो पुरुषाची संतती नाही.
And so the Spirit of God teaches us so clearly and carefully.
म्हणून देवाचं वचन स्पष्ट आणि सरळ शिकविते.
That the Lord Jesus was born of a virgin.
की प्रभू येशू ख्रिस्त हा कुमारीपासून जन्मास आला.
A true man.
खरा मनुष्य.
He was a man as much as I am a man.
जसा मी मनुष्य आहे तसा तो अगदी तसाच मनुष्य आहे.
But he's not such a man as I am.
परंतु माझ्यासारखा तो मनुष्य नाहीये.
I'm linked with Adam by birth.
मी जन्माने आदमाशी जोडलेलो आहे.
He was not.
परंतु तो नव्हता.
So he's a true man, but he's the first of a new order of man.
म्हणून तो खरा मनुष्य आहे. तो ह्याच्याशी जोडलेला नव्हता परंतु तो नवीन क्रमातील खरा मनुष्य आहे.
Adam heads one family.
आदम एका कुटुंबाचं शीर मस्तक आहे.
Christ now heads another.
आणि ख्रिस्त हा दुसऱ्या कुटुंबाचं शीर आहे.
So in Romans chapter 5,
म्हणून रोमकरासपत्र 5वा अध्याय,
the apostle says, right now here are the two men.
प्रेषित पौल म्हणतो हे पहा हे दोन पुरुष आहेत.
Here's Adam, here's Christ.
हा आदम हा ख्रिस्त.
For the purpose of his argument, he says,
आणि त्याचा वाद मांडण्याकरिता,
these two men,
तो म्हणतो,
both committed one outstanding act.
या दोन्ही पुरुषांनी एक अगदी लक्ष देण्यासारखी बाब केली.
For Adam, an act of disobedience.
आदमाने अवज्ञेचं पाप केलं.
For Christ, an act of obedience.
आणि ख्रिस्ताने आज्ञेचं कार्य केलं.
And the effect of what those men did has been transmitted to all who are linked with them by birth.
आणि या दोघांनी केलेल्या कृतीच्या द्वारे जे कोणी त्यांच्याशी जन्माच्या द्वारे संबंधित झालेले आहेत त्याचा परिणाम त्यांच्या जीवनात दिसून येत आहे.
The effect of what Adam did has been transmitted to me through the natural line.
माझ्या नैसर्गिक जन्माच्या द्वारे आदमाशी जोडलं असल्या कारणाने त्याच्यामधील पाप माझ्यामध्ये आले.
I'm a sinner.
मी पापी आहे.
But now the effect of what the Lord Jesus Christ did at Calvary in that great act of obedience.
परंतु त्या काल्वरीच्या वधस्तंभावर ख्रिस्त येशूने जे आज्ञापालनाच्या कृतीतून खरं केलं आहे,
that is transmitted to all who are linked with him by birth.
तर जन्माच्या द्वारे जे कोणी ख्रिस्ताशी जोडलेले आहेत त्यांच्या जीवनात ते टाकलं गेलं आहे.
So to move from one family headed by Adam,
म्हणून आदम जो एका कुटुंबाचा नेता म्हणून आहे त्याच्यापासून निघणं,
to move from that to the family headed by Christ,
आणि जे दुसऱ्या कुटुंबाचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याकडे जाणं,
you must be born again.
तुम्हाला नवीन जन्माची गरज आहे.
Being born once brings me into the family of Adam.
एकदा मी जन्मास आलो, मी आदमाच्या कुटुंबात जन्मास आलो.
By being born again, I'm brought into the family headed by
Christ. परंतु नव्याने जन्मण्याच्या द्वारे मी ख्रिस्त येशूच्या अधीनतेमध्ये त्याच्या शिरत्वाखाली पुन्हा जन्मास येतो.
So by nature I am in Adam.
म्हणून नैसर्गिकरित्या मी आदमामध्ये आहे.
But now by being born again, I'm in Christ.
परंतु नव्या जन्माच्या द्वारे आता मी ख्रिस्तामध्ये आहे.
Being linked with Adam by birth made me a sinner.
जन्माच्या द्वारे मी आदमाशी संपर्कात आलो म्हणून मी पापी आहे.
Being linked with Christ by new birth makes me a saint.
नवीन जन्माच्या द्वारे ख्रिस्ताशी संबंधित आल्या कारणाने मी पवित्र संत म्हणून गणला गेला आहे.
But I cannot simultaneously be under two headships.
परंतु एकाच वेळी मी दोन शिरत्वाच्या खाली मस्तकांच्या एकाच वेळी आदमाच्या मस्तकाखाली आणि दुसऱ्या वेळी त्याच वेळी ख्रिस्ताच्या मस्तकाखाली असं होऊ शकत नाही.
सो एट द सेम टाइम एज आई वॉज बोर्न अगेन अँड ब्रॉट इन टू द फॅमिली हेडेड बाय ख्राइस्ट आय डाईड टू द फॅमिली हेडेड बाय आदम.
ज्या क्षणी माझ्या ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नवीन जन्माच्या द्वारे मी ख्रिस्तामध्ये आलो त्याच्या मस्तकाखाली त्याच क्षणी ह्या मस्तकामधून मी मेलो, तोडलं गेलो, काढलो गेलो.
डू यू सी दॅट?
तुम्हाला कळालं का?
यू फॉलो दॅट लाईन ऑफ रिझनिंग?
हे समजलं का?
सो व्हेन यू कम टू लेविटिकस चॅप्टर 4,
म्हणून जेव्हा लेवियाच्या चौथ्या अध्यायाकडे वळतात,
and there are offerings that deal with what a man is,
आणि मनुष्य काय आहे त्याबद्दलचं ते अर्पण आहे.
In a way that we have seen earlier,
ज्याप्रमाणे आपण अगोदर पाहिलं,
the man brings his offering,
तो मनुष्य आपलं अर्पण आणतो,
he leans his weight upon the head of the offering,
आणि त्या अर्पणावर हात ठेवण्याच्या द्वारे आपलं वजन त्याच्यावर टाकतो,
he identifies himself with it,
आणि त्याबरोबर आपला संबंध दर्शवितो,
that victim dies,
आणि तो वध केला जातो,
and God sees in the death of the victim,
आणि त्या वध केलेल्या पशुमध्ये देव काय पाहतो,
he sees the death of the man,
त्या मनुष्याचा वध पाहत आहे.
We are familiar,
आपण परिचित आहोत या बाबीशी.
We are familiar with the idea and the truth that the Lord Jesus Christ died for us.
प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला आपण परिचित आहोत.
I think to a necessary level we can all understand that the Lord Jesus Christ took our place as a substitute and bore the punishment that was due to us.
एका पातळीपर्यंत तो विचार ठीक आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या ऐवजी माझी शिक्षा सहन करून माझ्या ठिकाणी मरण पावला.
He did that to deal with our sins.
ते त्याने आपल्या पापांच्या बाबतीत कार्य करण्याकरिता तसं केलं.
He did that to deal with the wrong things we have done.
ज्या चुकीच्या गोष्टी आपण केल्या त्यांच्याशी कार्य करण्याकरिता त्याने ते केलं.
इट्स दोज रॉंग थिंग्स वी हॅव डन दॅट अट्रॅक्ट द रॉथ ऑफ गॉड.
त्या चुकीच्या गोष्टी ज्यांच्यामुळे देवाचा क्रोध आपल्यावर होता.
आय एम नॉट सब्जेक्ट टू डिव्हाइन रॉथ बिकॉज आय एम अ सिनर.
देवाच्या क्रोधाखाली मी जन्माने पापी आहे म्हणून आलो असं नव्हे.
आय एम सब्जेक्ट टू डेथ.
मी मृत्यूच्या अधीनतेत आहे.
बट नॉट टू रॉथ.
परंतु क्रोधाच्या अधीनतेत नाहीये.
इट्स नॉट माय फॉल्ट आय एम अ सिनर.
माझी चूक नाहीये की मी पापी आहे.
But as I grow,
जसं मी वाढत जातो,
with a divinely given understanding, I begin to realize that things I do wrong are a sin against God.
दैवी दिलेल्या समजेच्या द्वारे ज्या गोष्टींच्या विरुद्ध मी वागतो करतो ते मी देवाच्या विरुद्ध पाप करतो.
And let me say this very tenderly, very carefully.
आता मी हे फार प्रेमाने बोलू इच्छितो.
Sometimes infants die.
काही वेळा लहान बाळ मरण पावते.
And an infant dies not because of what it's done but because of what it is.
लहान बाळ त्याने काय केलं म्हणून ते मरण पावत नव्हे परंतु ते बाळ काय होतं म्हणून ते मरण पावलं.
The child has not committed any sins.
त्या बाळाने काही पाप केलेलं नाही.
It is a sinner.
ते बाळ पापी आहे,
सब्जेक्ट टू डेथ,
मृत्यूच्या अधीनतेत आहे,
बट इट हॅज कमिटेड नो सिन,
परंतु त्या बाळाने काही पाप केलं नाहीये.
सो द चाइल्ड इज सब्जेक्ट टू डेथ,
म्हणून ते बाळ मृत्यूच्या अधीनतेत आहे,
बट नॉट टू डिव्हाइन रॉथ,
परंतु दैवी क्रोधाच्या खाली नाहीये.
द बेबी मे डाय बिकॉज आदम सिन,
आदमाने पाप केलं म्हणून कदाचित ते बाळ मरण पावेल,
बट द सोल विल लिव्ह बिकॉज क्राइस्ट हॅज डाईड,
परंतु ख्रिस्त मरण पावला म्हणून तो जीव जगू शकतो.
That baby will know no wrath of God.
त्या बाळाला क्रोध ठाऊक नाही.
But I have watched my own children grow. I have watched and I'm watching my grandchildren grow.
मी पाहिलं माझ्या लेकरांना वाढताना, मी पाहत आहे माझ्या नातवंडांना वाढताना.
I see that from their earliest days they're just sitting in a high chair. They probably can't speak yet.
मी पाहतो की ते त्यांच्या खुर्चीत बसलेले आहेत, अजून त्यांना व्यवस्थित बोलता पण येत नाही.
They're about to do something wrong.
ते काहीतरी चुकीचं वाईटच करू पाहतात.
Maybe throw some food off onto the floor.
कदाचित ते बसल्यावर जेवण इकडे तिकडे फेकतात.
The first thing they will do.
पहिली गोष्ट ते करतात.
Quick look at mommy.
आईकडे असं पाहतात.
Because they know, even though they're so small, they know that what they're going to do will not meet with mommy's approval.
त्यांना माहिती आहे, ते ह्यासाठी पाहतात की जे काय आता ते करणार आहे त्याला आईची मान्यता नसणार आहे.
So they spend their youngest years being taught by mom and dad. So they know now, if they do something wrong, it's an offense against mom and dad.
म्हणून लहानपणी काही करताना त्यांना माहिती आहे हे चुकीचं आहे आणि केलं तर आई पप्पांना आवडणार नाही.
They grow a little more, they go to school.
म्हणून थोडे मोठे झाले, शाळेत जायला लागले.
They learn more rules.
आणखी नियम शिकतात.
And now they learn that it's not just an offense against mom and dad, but against the teacher as well.
आता त्यांना कळून चुकतं जे काही मी चुकीचं करणार फक्त आई पप्पाच्या विरुद्ध नाहीये, आता माझ्या शिक्षकांच्या पण विरुद्ध आहे.
But the child grows and comes to an age.
परंतु ते बाळ वाढू लागतं आणि ते एका वयामध्ये येतं.
इट इज नॉट अ डेफिनेट एज,
आणि ते एक सांगू शकणारं वय असं नाहीये.
बट ऍट सम एज द डिव्हाइनली गिव्हन कॉन्शियन्स अँड मेकॅनिझम विदिन देम,
पण असं एक वय की ज्यामध्ये त्यांना त्यांचा विवेक आहे आणि त्यांना ते कळू लागतं.
बिगिन्स टू अंडरस्टँड दॅट देअर रॉंग डुईंग्स आर अन ऑफेन्स अगेन्स्ट गॉड,
की त्यांच्या चुकीच्या केलेल्या गोष्टी या देवाच्या विरोधामध्ये आहे.
Chapters 1 and 2 of Romans teach us these things.
रोम करस पत्र पहिला आणि दुसरा अध्याय ह्या गोष्टी आपल्याला शिकवतात.
The sinners of chapter 1 are men who have deliberately suppressed the conscience that God gave them.
पहिल्या अध्यायामधील जे पापी म्हणून आहे त्यांनी जाणून बुजून आपला विवेक डागाळलेला, दाबून ठेवलेला आहे.
They're not sinning because they don't know it's wrong.
ते चूक वाईट आहे म्हणून त्यांनी पाप केलं असं नव्हे.
They're sinning very deliberately because they don't care about it.
ते जाणून बुजून पाप करत आहे, बिनधास्त करत आहेत.
And in chapter 2 Paul says to the Romans, now listen, there's you Jews among you, you boast about your law.
म्हणून रोम करसपत्र दुसऱ्या अध्यायामध्ये पौल त्यांना म्हणतो, यहुदी तुम्ही नियमशास्त्राविषयी आढ्यता बाळगणारे.
But the law will do is condemn you.
परंतु नियमशास्त्र तुम्हाला काय करेल तर दोषी ठरवेल.
There are Gentiles who do the things that are in the law and they don't have the law.
परराष्ट्रीय लोक ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही ते तर नियमशास्त्राप्रमाणे करत आहेत.
But they have a conscience.
परंतु त्यांच्याकडे विवेक आहे.
God gave them it.
परमेश्वराने तो दिलाय.
Gave it to you, gave it to me, gave it to everybody.
तुम्हाला दिला, त्यांना दिला, सगळे जे जन्मास आले सर्वांना विवेक दिला आहे.
So there comes a time when people realize that they are sinning against God. They might suppress that. They might not want to believe that, but they know it.
म्हणून अशी एक घटकाने वेळ येते की लोक पाप करतात आणि त्यांच्या पापाची जाणीव त्यांना काही एका वेळेनंतर, वयानंतर समजू लागते.
So for the infant that sadly dies,
की एखादं बाळ जे दुःखदरित्या कदाचित मरण पावतं,
Christ must do a work which will break the power of sin.
ख्रिस्ताने असं काहीतरी कार्य केलं पाहिजे की जे पापाच्या नियमावर मात करू शकेल.
Because death comes by sin.
कारण पापामुळे मृत्यू आलेला आहे.
But he must also do a work that will deal with the sins of those who have grown and they understand that their wrongdoings are an offense against God.
त्या ख्रिस्ताने असंही कार्य करण्याची गरज आहे की कोणी काहीतरी कृत्य केले आहेत, चुकीची केलेले आहेत, पापे केले आहेत आणि त्याच्यावर पण ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे तोडगा, निरसन मिळालं पाहिजे.
So the great truth of Romans chapters 1 through to 5 verse 11.
म्हणून जे मोठं सत्य रोम करस पत्र पहिला अध्यायापासून पाचवा अध्याय अकराव्या वचनापर्यंत,
इज दॅट द सिन्स ऑफ अ पर्सन कॅन बी राईटियसली फॉरगिव्हन बाय गॉड बिकॉज ख्राइस्ट डाईड फॉर द अनगॉडली.
सर्व अभक्तांसाठी ख्रिस्त सुवेळी मरण पावला म्हणून नीतीच्या न्यायाने देव त्यांच्या पापांची अनेक वचन क्षमा करतो.
And by the grace of God, I know that all my sins have been righteously dealt with because Christ died for me.
ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला म्हणून माझ्या सर्व पापांचा हिशेब त्याच्याद्वारे देण्यात आलेला आहे.
But when we come to chapter 6, we learn a new truth.
परंतु जेव्हा सहाव्या अध्यायाकडे वळता नवीन सत्य शिकतो.
Not only has Christ died for me,
ख्रिस्त फक्त माझ्या करिता मरण पावला असं नव्हे,
but I have died with Christ.
मी ख्रिस्ताबरोबर मरण पावलो.
I didn't understand that when I was saved.
मी जेव्हा माझं तारण झालं तेव्हा हे काही समजू शकलो नाही.
When I cried to God to save me, I only knew that I was a sinner, I deserved his judgment, and I didn't want to go to an eternal lake of fire.
मी जेव्हा तारणासाठी देवाकडे धावा केला तेव्हा फक्त मला एवढं माहित होतं मी पापी आहे आणि देवाचा क्रोध माझ्यावर आहे म्हणून मला पापांची क्षमा हवी आहे मला नरकाकडे जायचं नाहीये.
I cried to God for mercy.
मी देवाकडे दयेची याचना केली.
Repented of my sin.
माझ्या पापांचा पश्चाताप केला.
I understood that the Lord Jesus Christ had given his life so that mine could be saved.
मला कळून चुकलं की ख्रिस्त येशूने आपलं जीवन माझ्यासाठी अर्पण केलं जेणेकरून मला जीवन प्राप्त होऊ शकेल.
By faith I believed it and God saved my soul.
विश्वासाच्या द्वारे मी त्याच्यावर विश्वास केला आणि त्या कृपेने माझं त्याने तारण केलं.
All I knew then was that Christ had died for me.
मला एवढंच माहिती आहे ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला.
Soon I began to be taught that I had died with Christ.
पण मग नंतर वचन शिकू लागलो तेव्हा कळालं मी ख्रिस्ताबरोबर मरण पावलेलं आहे.
And indeed, my baptism as a Christian,
म्हणून माझा ख्रिस्ती म्हणून जो बाप्तिस्मा मी घेतला,
was not testifying to the fact that Christ had died for me.
त्यामधून मी एवढं सांगत नाही की ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला.
My baptism was testifying that I had died with Christ.
माझ्या बाप्तिस्म्यातून मी ही साक्ष जाहीर करतो की मी ख्रिस्ताबरोबर मेलेलो आहे.
The old man, what I was connected to Adam.
जुना मनुष्य ज्याच्याद्वारे मी आदामाशी निगडीत होतो.
In the sight of God,
देवाच्या दृष्टिकोनातून.
Judicially dealt with at Calvary.
नाही अगदी नीतीच्या द्वारे कालवरीच्या वधस्तंभावर त्याने ते कार्य केलं आहे.
In the sight of God,
देवाच्या दृष्टिकोनात.
When Christ died, I died.
जेव्हा ख्रिस्त मरण पावला मी मरण पावलो.
The old man crucified with Christ.
जुना मनुष्य ख्रिस्त येशूबरोबर वधस्तंभावर खिळला गेला.
So what do you do with a dead body?
म्हणून त्या मृत शरीराबद्दल तुम्ही काय कराल?
Bury it.
पुरून टाकाल.
And when the Christian goes down into the waters of baptism, they are testifying to the fact that they have died with Christ. They're being buried.
म्हणून एक ख्रिस्ती जेव्हा पाण्याच्या द्वारे बाप्तिस्म्यातून साक्ष देतो तो हे म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर मेलेलो आहे मी ख्रिस्तामध्ये पुरला गेलो आहे.
Praise God, chapter 4 of Romans says that though he was delivered for our offenses, he was raised again for our justification.
प्रभूची स्तुती असो कारण रोमकरासपत्र चौथ्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे जरी तो आमच्या दोषांमुळे घायाळ केला गेला तरी आमच्या नीतीसाठी आमच्या जीवनासाठी तो मेलेल्यातून पुन्हा उठविला गेला आहे.
So even as Christ was raised from the dead,
म्हणून जसा ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठविला आहे,
so the believer in symbol comes up out of the water,
तसा विश्वासणारा दर्शनिकरित्या लाक्षणिकरित्या बाप्तिस्म्यामधून पुन्हा पाण्यातून बाहेर जिवंत असा येत आहे.
Testifying that the old man has died, there's a new man coming up out of the grave.
ही साक्ष देऊन जाहीर करतो की जुना मनुष्य मरण पावलेला आहे नवा मनुष्य विश्वासाने उठलेला आहे.
And the purpose is to walk in newness of life.
आणि उद्देश काय तर नवीन जीवनाच्या चालीने मी चालावे.
That's what Christian baptism is about.
आणि त्यालाच ख्रिस्ती बाप्तिस्मा म्हटलेला आहे.
It's not joining me to the church.
त्यामुळे मंडळीत मी जोडला जातो असं नव्हे.
I became a member of that body of Christ the moment I was saved.
ज्या क्षणी माझं तारण झालं त्या क्षणी ख्रिस्ताच्या त्या शरीराचं मी अंग झालेलो आहे.
I'm now testifying to men and to angels.
परंतु जेव्हा मी मनुष्य आणि दूतांसमोर ती साक्ष जाहीर करतो
I have died with Christ.
मी ख्रिस्ताबरोबर मरण पावलो.
I've been buried with Christ.
मी ख्रिस्ताबरोबर पुरला गेलो.
And I've been raised again with Christ to walk in newness of life.
ख्रिस्ताबरोबर नवीन जीवनात चालण्याकरिता मी उठविला गेलो आहे.
So the death of Christ for me dealt with the penalty of my sins.
म्हणून माझ्या पापांची शिक्षा ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये दिली गेली.
But my death with Christ,
परंतु माझा ख्रिस्ताबरोबरचा मृत्यू,
is the means by which I'm delivered from sin as a master.
ज्याच्याद्वारे मला पापाच्या वर्चस्वातून सुटका मिळते.
Here is the picture you see in chapter 6.
हा इथे ते दृश्य सहाव्या अध्यायामध्ये आहे बघा.
A man is under the slavery of Satan.
एक मनुष्य जो सैतानाच्या गुलामगिरीच्या अधीनतेत आहे.
He is the most wicked, awful, brutal master.
तो भयंकर दुष्ट कठोर असा मालक किंवा धनी सैतान आहे.
That's where we all are by nature because Adam surrendered us to the power of the devil.
नैसर्गिकरित्या आदामामुळे सैतानाच्या अधीनतेखाली आपण सोपवलेलं गेलेलो आहोत. त्याचं वर्चस्व आपल्यावर आहे.
So picture him as a terrible master.
म्हणून त्याला आपण एक कठोर आणि क्रूर असा धनी पाहतो.
Here is some poor slave and he works for a wicked man.
इथे हा एक गरीब गुलाम आहे आणि तो त्या दुष्ट धन्याच्या हाताखाली गुलामी करत आहे.
And he gets very brutal treatment.
त्याला फार वाईटरित्या तो वागवत आहे.
So one day the man cannot find the slave.
एक दिवस त्या माणसाला धन्याला गुलाम सापडत नाही.
He calls for him.
तो त्याच्यासाठी बोलवतो.
There's no answer.
त्याला उत्तर नाही मिळत.
He shouts for him.
ओरडून म्हणतो.
Still no answer.
अजून उत्तर नाही.
Now he's in a real rage.
आता त्याला खूप राग येतो.
And he takes his stick.
तो आपली काठी घेतो.
And he goes in search of his slave.
त्या गुलामाच्या शोधात तो जातो.
He cannot find him in the house.
तो त्याला घरात सापडत नाही.
Cannot find him in the garden.
त्याला बागेत सापडत नाही.
So he goes to the little hut where the slave sleeps at night.
ज्या झोपडीत तो रात्री झोपतो त्या ठिकाणी तो धनी जातो.
And he goes to the hut.
त्या झोपडीत जातो.
There he is under his filthy little blanket. There's the slave.
त्या घाणेरड्या ब्लँकेटच्या खाली तो निजलेला आहे. तो पाहतो गुलाम.
He kicks him.
तो त्याला लात मारतो.
No response.
काही उत्तर नाही.
He takes his stick and he beats him.
काठी घेतो आणि मारतो.
Still no response.
अजूनही उत्तर नाही.
Why?
का?
Because the slave died that night in his sleep.
त्या रात्री झोपेत तो गुलाम मेला होता.
And death released that poor man from the mastery of his wicked master.
त्या मृत्यूच्या द्वारे त्या दुष्ट धन्याच्या तावडीतून वर्चस्वातून हा गुलाम सुटलेला होता.
He will never need to serve him again.
त्याला पुन्हा त्याची सेवा करण्याची गरज नव्हती.
His death brought it all to an end.
त्याच्या मृत्यूने त्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आणल्या होत्या.
The master can rage.
आता हा धनी ओरडू शकेल.
The master can curse.
तो त्याला श्राप देऊ शकेल.
There is nothing he can do to bring that slave back again.
अशी पुन्हा कोणतीही गोष्ट हा धनी करू शकत नाही की तो आपल्या त्या सेवकाला पुन्हा आपल्या अधीनतेत आणू शकेल.
Death is released.
का बरं मृत्यूच्या द्वारे त्याची सुटका झाली.
Paul says to the Galatians in chapter 2, I am crucified with Christ.
गलतीकरास 2:20 मध्ये पौल म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर मरण पावलो आहे.
When Christ died,
जेव्हा ख्रिस्त मरण पावला
I died.
मी मरण पावलो.
When Christ died, you died.
जेव्हा ख्रिस्त मरण पावला तुम्ही मरण पावला.
And that death released us from the power of sin as a master. We do not need to serve sin anymore.
आणि त्या मृत्यूच्या द्वारे त्या दुष्ट गुलामाच्या तावडीतून अधीनतेतून वर्चस्वातून आपण सुटलेलो आहोत. पुन्हा त्याची चाकरी करण्याची गरज नाही.
Brother John taught us that the believer faces three great enemies.
बंधू जॉन यांनी सांगितलं की विश्वासणारा तीन शत्रूंशी सामना करतो.
We were once enslaved to them all.
एका वेळी आपण ह्या तिघांचे गुलाम होतो.
The devil.
सैतान.
The flesh.
देह.
The world system.
आणि या जगातील चालीरीती.
In Galatians 2 he says I am crucified with Christ.
गलती 2 मध्ये तो म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर मरण पावलो.
That delivered him from the power of the devil.
त्या सैतानाच्या तावडीतून तो तिथे सुटला.
In chapter 5 he says they that are Christ have crucified the flesh with the lust and the affections thereof.
गलती 5 मध्ये असं म्हटलेलं आहे जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत ते त्या देह आणि देहाच्या वासनांमधून ते सुटलेले आहेत.
In chapter 5 the Christian does the crucifying.
पाचव्या वचनामध्ये पाचव्या अध्यायामध्ये एका ख्रिस्ती व्यक्तीला ह्या वासना मारून टाकण्याची गरज आहे.
So they put to death the deeds of the flesh.
म्हणून देह स्वभाव आणि त्याच्या वासनांना ते ठार मारतात.
Then in chapter 6 he says, God forbid that I should glory save in the cross of our Lord Jesus Christ, by which the world is crucified unto me and I unto the world.
गलती 6:14 मध्ये पुढे तो म्हणतो मी ज्याच्या ख्रिस्तामुळे मी ख्रिस्तामध्ये काय तर ह्या जगाला आणि जग मला वधस्तंभावर खिळलेले असे आहे.
Deliverance from the devil, the flesh and the world all comes through the cross of Christ.
ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे कोणती सुटका आपल्याला मिळते? एक या जगापासून, दोन या देहापासून, तीन या सर्व सैतानापासून.
And Paul puts them in that order to the Galatians.
आणि या सगळ्या गोष्टी पौल क्रमाने ते आपल्या समोर गलतीकरास पत्रात मांडतो.
Because until a man is delivered from the power of the devil, he can't have victory over the flesh.
कारण जोपर्यंत एक व्यक्ती सैतानाच्या तावडीतून सुटका पावत नाही तोपर्यंत त्याला देहावर देहाच्या वासनांमधून सुटका मिळत नाही.
But the man who has victory over the devil and over the flesh is the man who can have victory over the world.
ज्याला सैतानाच्या तावडीतून सुटका मिळालेली आहे, ज्याला देहाच्या आणि देवासनाच्या तावडीतून सुटका मिळालेली आहे, त्याला जग आणि जगाच्या गोष्टींपासून सुटका मिळते.
So we have died with Christ, but we are to reckon ourselves dead with Christ.
म्हणून आपण ख्रिस्ताबरोबर मेलेले तर आहोत, पण ख्रिस्ताबरोबर मेलेले असं आपण गणलं पाहिजे.
very practical things.
फार व्यवहारिक सत्य आहे.
So, in the book of Leviticus, there is an offering that shows us how the death of Christ has enabled a man to be freed from sin as his master.
म्हणून लेवीच्या पुस्तकामधील अर्पणाच्या द्वारे पाप माझा धनी वर्चस्व करणारा म्हणून मला कशी सुटका मिळते ते सत्य आहे.
But in chapter 5, he's freed from the penalty of his sin.
परंतु पाचव्या अध्यायामध्ये त्या पापाची शिक्षा काय त्याबद्दल सुटका आहे.
So now, brethren, when you're preaching the gospel publicly,
म्हणून बंधुजन हो जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाऊन सुवार्तेची घोषणा कराल.
Understanding these scriptural truths will help your language as you preach.
हे वचनाचे सत्य समजल्यानंतर तुमचे संदेश देण्याची भाषा बदललेली असेल.
God is not going to visit his wrath upon a man because the man is a sinner. The man can't help that.
एक व्यक्ती पापी आहे म्हणून देव त्याला क्रोधाने वागवेल, देवाच्या क्रोधाच्या अधीनतेत तो येईल असं नाही.
It's a problem that needs to be dealt with.
समस्या ती आहे पापाची, पापी असल्याची.
But he's not responsible for it.
परंतु त्याकरिता तो जबाबदार नाहीये.
The people you are preaching to are responsible for their sins, not for being sinners.
ज्या लोकांची आपण लोकांना सुवार्ता सांगतो त्यांच्या पापांमुळे ते पापी आहेत असंच नव्हे.
And we must be careful not to tell them that the death of Christ has paid the penalty for their sins. And all they have to do is believe.
कृपा करून त्यांना असं सांगू नका की ख्रिस्ताच्या मृत्यूने त्यांच्या सर्व पापांची शिक्षेची भरपाई केली आहे. त्यांना फक्त काय करायचं, विश्वास ठेवायचा आहे.
That's putting things the wrong way around.
हे सगळे जे चुकीचं सत्य दाखवणं अशा प्रकारे होईल.
If I'm preaching that Christ has paid the penalty for a man's sins,
जर मी असा संदेश देऊ लागलो की ख्रिस्ताच्या मृत्यूने पापी जनांच्या सर्व पापांच्या क्षमेसाठी सुटका आहे,
the man could stand up in the audience and say, "Preacher, did you tell me that Christ's death has paid the penalty for my sins?"
मग तो मनुष्य कदाचित उभा राहील आणि म्हणेल, बंधू तुम्ही असं म्हटलात का की ख्रिस्ताच्या मृत्यूने माझ्या सर्व पापांची शिक्षेची भरपाई केली गेली आहे.
Yes, that's what I said.
मी म्हणतो हो, मी तेच बोललो.
He would say, "Well, that's okay. Then what's God got against me?"
मग हा फार छान, मग आता देवाचं माझ्या बाबतीत काय, देवाच्या बाबतीत मी काय विरोधात आहे.
If Christ has paid the penalty of my sins, I've got nothing to fear.
ख्रिस्ताने माझ्या पापांची भरपाई केली आहे तर मला भीती कशाची आहे.
Christ has only paid in full the penalty of the sins of those who believe.
फक्त ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या पापांची भरपाई ख्रिस्ताने केली आहे.
He's made provision for salvation for everybody.
आपल्या प्रत्येकाच्या तारणासाठी तरतूद त्याने केली आहे.
But it's only effective for those who believe.
फक्त जे विश्वास ठेवतात त्यांच्याकरिता ती परिणामकारक होते.
See why you have to study the doctrine of the gospel.
पाहिलं का सुवार्तेचा सिद्धांत शिकण्याची का गरज आहे.
सो दॅट यू कॅन प्रीच इट कॉन्फिडेंटली, सो दॅट यू कॅन प्रीच इट इंटेलिजेंटली.
जेणेकरून तुम्ही धैर्याने आणि विचाराने बुद्धीने तो संदेश सांगू शकाल.
लेट मी गिव यू एन ओल्ड टेस्टमेंट इलस्ट्रेशन.
जुन्या करातील एक उदाहरण मला सांगू द्या.
वन यू व्हेरी फेमिलियर विथ.
आणि जे तुम्हाला अगदी परिचित आहे.
यू रिमेंबर इन एक्सोडस चॅप्टर 12 द नाईट ऑफ द पासओव्हर.
निर्गम 12 मधील वलंडनाची रात्र तुम्हाला ठाऊक आहे.
God is about to visit judgment upon the land of Egypt.
मिस्रावर देव न्यायाच्या द्वारे येणार, भेट घेणार.
And judgment and death is going to visit every home.
न्याय आणि मृत्यू प्रत्येक घराची भेट घेणार.
You say, "Hang on a minute, brother. Only the homes of the Egyptians."
तुम्ही म्हटलात, "ओ ब्रदर, थांबा. सर्व नव्हे, फक्त मिस्रांच्या घरावर."
No.
नाही.
Read Exodus 12.
तुम्ही वाचून पहा निर्गम 12.
Every home.
प्रत्येक घर.
That night there would be death in every house in Egypt.
मिस्रातील प्रत्येक घरामध्ये त्या रात्री मृत्यू येणार.
But in the homes of the Israelites it was the death of the lamb.
परंतु इस्रायल लोकांच्या घरामध्ये कोणता मृत्यू, कोकराचा मृत्यू.
In the homes of the Egyptians the death of the firstborn.
मिस्रांच्या घरामध्ये प्रथम वत्साचा मृत्यू.
The blood of the lamb applied to the doorposts and the lintels.
कोकऱ्याचं रक्त जे दाराच्या कपाळपट्ट्यांना बाह्यांना लावण्यात आलं,
that secured the righteous overpassing of God in judgment.
त्याद्वारे संहार करणारा दूत न्यायाने त्यांना ओलांडून जात आहे.
The lamb had been judged.
त्या कोकऱ्याचा न्याय केला गेला.
The lamb had died.
ते कोकरू मरण पावलं.
Those who sheltered under its blood were secure.
जे त्या कोकऱ्याच्या रक्ताच्या अधीनतेत होते ते सुरक्षित ठरले.
A lovely picture of the death of Christ for the sinner.
पाप्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचं सुंदर चित्र.
Delivered from judgment.
न्यायातून सुटका.
But then a new day dawned.
परंतु नवीन दिवस उगवला.
The day that dawned after the Passover night.
वलांडणच्या रात्रीनंतर तो दिवस उगवला.
Oh, a huge noise coming from the Egyptian homes.
सगळ्या मिस्राच्या घराघरातून मोठा आवाज येत होता.
Peace in the homes of the Israelites.
आणि इस्रायलच्या घरांमध्ये तर शांती होती.
Delivered from divine judgment.
का त्या दैवी क्रोधातून सुटका मिळाली होती.
But where were they?
पण ते कुठे होते?
Where were the children of Israel?
इस्रायल लोक कुठे होते?
They're still in Egypt.
ते मिस्रात होते.
Pharaoh is still their master.
फारो अजूनही त्यांचा मालक होता, धनी होता.
They're still in the land of bondage.
अजूनही ते बंधनाच्या देशात होते.
So in chapter 14,
म्हणून 14व्या अध्यायामध्ये
God is going to take them out through the Red Sea.
त्या तांबड्या समुद्रातून परमेश्वर त्यांना आता घेऊन जाणार होता.
And as they go into the Red Sea,
जसे ते तांबड्या समुद्रात घुसले,
a picture of death,
मृत्यूचं चित्र.
They're going to be baptized unto Moses.
Moses madhe tyancha baptisma honar.
Pharaoh and his army are going to pursue.
Ani Pharaoh ani tyacha sainya tyamadhe nash pavnar.
Israel will move out of the land of bondage on dry ground.
Ani tya suklelya zaminivar tya bandhanatun sutlele ase Israel lok punna paul thevnar.
And they're never going to return.
Punna kadhi parat yenar nahi.
Their wicked master pursues them.
Tyancha vait dhani tyancha mage palat hota.
Swallowed up in death.
Parantu tyala mrutyune gilun taklela ahe.
The Passover of chapter 12 is a lovely picture of Christ's death for me.
12व्या अध्यायातील वलांडण ख्रिस्ताचा माझ्याकरिता मृत्यू सुंदर चित्र.
But chapter 14 is a picture of my death with Christ.
परंतु 14व्या अध्यायामध्ये माझा ख्रिस्तामध्ये मृत्यू असं चित्र आहे.
I'm delivered from sin's power.
मी ख्रिस्ता त्या पापाच्या वर्चस्वातून सोडवलं गेलो आहे.
I'm delivered from sin's penalty.
मी पापाच्या शिक्षेतून सोडविलेलं आहे.
And so everything that ever offended God, all that I had done, and everything that I am by nature, has been dealt with by Christ on the cross.
मग स्वाभाविकरित्या मी कोण आणि काय आणि कृतीच्या दृष्टिकोनातून मी काय काय पापे केली हे सर्व ख्रिस्ताच्या एका मरणाच्या द्वारे मला सुटका मिळते.
Not only by Christ on the cross, but by Christ in resurrection.
फक्त ख्रिस्त वधस्तंभावर म्हणूनच नव्हे तर ख्रिस्त पुनरुत्थित झाला म्हणून.
And the presence of my Savior at the right hand of God tonight, living in the power of an indissoluble life.
आणि आज रात्री देव जो पित्याच्या उजवीकडे असलेला जो सर्व अधिकाराने युक्त असलेला तो प्रभू तिथे आहे.
That is my guarantee that the question of my sins will never arise again.
त्याद्वारे मला ही शाश्वती मिळते, ग्वाही मिळते, खात्री मिळते की पुन्हा माझे पाप कधी डोकं वर काढणार नाही.
And it's the guarantee that I will never be claimed again by my old master.
की माझ्या जुन्या धन्याच्या द्वारे माझ्यावर पुन्हा कधी वर्चस्व केलं जाणार नाही, माझ्यावर पगडा केला जाणार नाही.
We've been brought out of the kingdom of darkness into his marvelous light.
अंधकाराच्या सत्तेतून बाहेर काढून त्याच्या अद्भुत प्रकाशामध्ये आपण आणलेलो आहोत.
So we can righteously stand in the courts of heaven.
म्हणून त्याच्या स्वर्गीय राजवाड्यांमध्ये आपण अंगणामध्ये धैर्याने उभं राहू शकतो.
And because I am justified freely by God's grace.
देवाच्या कृपेने मी मोफत नीतिमान ठरविलेला आहे म्हणून.
Because I am justified through the blood of Christ.
ख्रिस्त येशूच्या रक्ताने मी नीतिमान ठरविलेला आहे म्हणून.
Because I am justified by faith.
म्हणून विश्वासाने मी नीतिमान ठरविलेला आहे म्हणून.
I have peace with God. The enmity is gone. And I stand accepted in the courts of heaven.
मला देवाबरोबर शांती आहे. वैरत्व नष्ट केलेलं आहे आणि देवाच्या अंगणामध्ये मला प्रवेश करण्यास मुभा आहे.
So much more you could learn from the offerings for sin.
या पापांबद्दलच्या अर्पणातून तुम्ही खूप काही शिकू शकता.
But now we really must finish the meeting.
परंतु आता आपण संपवण्याची गरज आहे.
Thank you again for your attention.
तुम्ही लक्ष देऊन ऐकलं, आभार मानतो. प्रभू आपणास आशीर्वाद देव.
Some of you will see again tomorrow, God willing.
प्रभूची इच्छा असल्यास उद्या आपण या ठिकाणी पुन्हा भेटू.
Thank you, God bless.
सलाम.